नमस्कार, माझं नाव भाग्यश्री शिवराज धरणे, राहणार हिपरगा, हिमपरगा येथे केंद्र प्रशिक्षिका म्हणून गेले 4 वर्षे झालं मी कार्यरत आहे. किशोर मुलांची बैठक घेताना किंवा किशोर मुलांना मार्गदर्शन करताना एक त्यांच्या आरोग्याविषयीची समस्या पुढे येते, ती म्हणजे मुलं मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत. मग त्या व्यसनाला आळा घालण्यासाठी आपण त्याच्यावर उपाय म्हणून काय करू शकता किंवा मुलांना कशाप्रमाणे मार्गदर्शन करावे यावर सविस्तर माहिती मिळावी. धन्यवाद.
बघ तुझं मागील अभ्यास काय काय होते.
काला मग पहिलं परवाना